प्रशान्तवदन समाहितमनः स्वरूपानुगः खलु करोति साचारतः गुरोस्मरण पङ्कजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदय मातृप्तं सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तं सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपराम्मुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तं सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तं सदा न संश्रुतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितं मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तं सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तं सदा सदयमात्मतृप्तं सदा आत्मतृप्तं सदा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय।
श्री राम उपाया सर्वानी ओले तो स्पर्श रखूंगे आओ
ओम सद्गुरुनाथाय नमः। जसे एखादी व्यक्ती आपल्याबरोबर फार बोलत नसली तरी मनाने ती आपल्यावर प्रेम करते हे जाणवते, तसेच काही वेळेला काही व्यक्ती वरवर बोलताना प्रेमाने बोलल्या तरी मनाच्या आत कुठेतरी आपल्याबद्दल द्वेष मच्छराची भावना आहे हे जाणवत राहते। आपण मनापासून त्या व्यक्तीवर प्रेम करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीमधील ही भावना कमी होऊ शकते का? इतर कोणत्या उपायांनी ही भावना कमी करता येईल? अशा व्यक्ती आजूबाजूला असल्या तर खूप अस्वस्थता येते। साधक म्हणून या विषयाकडे कसे बघावे, कसे तोंड द्यावे? बाहेरच्या जगात तसेच साधक विश्वातही याला वारंवार रोजच्या रोज फेस करावे लागते, म्हणून हा प्रश्न विचारला आहे। काही व्यक्ती आपल्याबरोबर फार बोलत जरी नसल्या तरी त्या आपल्यावर प्रेम करतात हे जाणवतं, आणि काही व्यक्ती वरवर खूप जरी बोलल्या तरी त्या आपला द्वेष मत्सर कुठेतरी आतमध्ये ठेवून आपल्याशी हे बोलतात हेही जाणवतं। तर आपण मनापासून त्या व्यक्तीवर प्रेम करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीमधली ही द्वेषाची मत्सराची भावना कमी होऊ शकते का, असा पहिला प्रश्न आहे। प्रत्येक वेळेला समोरची व्यक्ती आपल्याशी असं वागते आणि त्यामुळे आपल्याला असा त्रास होतो हे पाहिजेऐवजी आपल्याकडनं काही अशा पद्धतीचं प्रक्षेपण किंवा वागणूक झाली आहे का की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल मत्सर किंवा द्वेष निर्माण झाला? त्यांनी खाली पुढे असं म्हटलंय की साधक विश्वातही हे फेस करावं लागतं। बाहेरच्या जगात तर स्वाभाविक आहे, पण साधक विश्वात जेव्हा हे फेस करावं लागतं असं ही व्यक्ती म्हणते तेव्हा इथे तर आपण सगळे स्वामीजींच्या प्रेमाखातर येतो। आपल्या प्रत्येकाचा इथे येण्याचा हेतू हा आत्मदर्शनाचा आहे, सद्गुरूंना शरण जाण्याचा आहे। त्यांनी दिलेले जे मध्यवर्ती संकल्प आहेत त्या संकल्पांचा कुठेतरी आपल्यावर प्रयोग करून आत्मस्थित राहण्याचा आणि त्या आत्मस्थिती बरोबर येणाऱ्या समाधानाचा, शांतीचा, तृप्तीचा, आनंदाचा असा भाव वागवून आपलं जीवन समृद्ध करण्याचा असा आपल्या प्रत्येकाचा हेतू प्रथम जेव्हा आपण इथे येतो तेव्हा असतो। पण जेव्हा चार लोक एकत्र येतात आणि प्रत्येकाची प्रकृती काही लगेचच बदललेली असते असं नाही, प्रत्येक जण कुठल्या कुठल्या पातळीवर असेल हे आपल्याला लक्षात येत नाही, आपण कुठल्या पातळीवर आहोत ह्याच्याकडे आपण म्हणावं तेवढं अंतर्मुखतेने बघत सुद्धा नाही, कारण प्रत्येक वेळेला आपण बरोबरच आहोत अशी आपली पक्की भावना असते की मी मात्र स्वामीजींनी सांगितलं तसंच प्रेमाने राहतो, ते सांगतात तसंच 100% वागतो, तसं वागायचा प्रयत्न करतो, पण दुसरा तसं वागत नाही। माझा एक मित्र होता, अतिशय विचित्र ऍक्सिडेंट मध्ये त्याचं मध्ये निधन झालं सोलापूर रस्त्यावर। अतिशय जवळचा माझा मित्र होता, त्याच्याशी कधीतरी जेव्हा मी बोलत असे तेव्हा तो काही केंद्रात येणारा वगैरे नव्हता, पण तो मला बोलल्याचं असं नक्की आठवतं की जेव्हा तू दुसऱ्याकडे बोट दाखवतोस तेव्हा 3 बोट तुझ्याकडे असतात हे लक्षात ठेव। हे त्याचं कायमचं वाक्य माझ्या डोक्यात पोरलं गेल्यासारखं झालं। म्हणून आपण जेव्हा असा काही एक विचार करतो की तो माझ्याशी मत्सरांनी वागतो, तो माझा द्वेष करतो, मी कितीही जरी चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी त्याच्याकडनं होतं, आपण पहिल्यांदा अंतर्मुख होऊन आपलं सगळं अंतःकरण धांडवळून बघावं, सगळा काना कोपरा अतिशय परखड आत्मपरीक्षणाने बघावा, तोलून मापून बघावा। स्वामीजी आहेत, स्वामीजींशी बोलून बघावं, कोणीतरी एक त्रयस्थ आपल्याला पाहिजे की जो आपली वागणूक आपल्या हिताकरता म्हणून कदाचित थोडं कठोर होऊन सुद्धा सांगू शकेल की तुला वाटतं पण तुझं काही तसं दिसत नाही असं सांगणारा कोणीतरी एक आपल्याला पाहिजे. मित्र तो असतो, सुहृद तो असतो की जो आपली चूक अतिशय परखडपणे दाखवून आपल्या हिताकरता म्हणून परत आपल्यावर प्रेम करतो. अशा व्यक्तीकडनं आपलं आचरण आपण तपासून घ्यावं, मधनं मधनं हे तपासून घ्यावं आणि मग जर असं लक्षात आलं की खरंच बऱ्यापैकी अंशांनी आपली वागणूक आहे आणि तरी जर एखादी व्यक्ती आपल्यावर अशा पद्धतीने आपल्याशी वागत असेल तर मग आपण प्रेम करण्याने त्याची ही भावना बदलेल का? थोडा वेगळा जर विचार आपण केला, द्वेष मत्सर नाही पण आपल्याकडे असे काय गुण आहेत की ज्याच्याकरता स्वामीजी आपल्यावर प्रेम करतात. वास्तविक आपण त्यांच्याकडे येऊन ते जे सांगतात त्याच्यातलं किती आचरणात आणतो हा आपला आपल्याला माहिती असणारा भाग आहे, पण तरी ते आपल्यावर प्रेम करत राहतात आणि त्या प्रेमानी आपण येत राहतो आणि आपली प्रकृती बदलते. हा आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. ते काही फार आपल्याशी बोलतात असं नाही पण त्यांचं प्रेम जाणवतं, त्यांच्या नजरेतनं ते जाणवतं, त्यांच्या स्पर्शातनं ते जाणवतं, त्यांच्या अस्तित्वातनं ते जाणवतं. मागे एका साधिकेनी आठवणी स्वामीजींच्या सांगताना, मोठ्या स्वामीजींच्या, दुकानात बसलेला असताना सहज ते जर गेले आणि त्यांच्या नेहरू शर्टाचा जर थोडा स्पर्श झाला तरी सुद्धा अंतःकरण सुखावत असे, इतकं त्यांच्या अवतीभवती प्रेम असतं. हे प्रेम ते सहज करतात आणि आपली सगळी प्रकृती हळूहळू पालटायला लागते आणि वर्षानुवर्ष हा ते प्रयोग आपल्यावर करत राहतात. आपण त्या व्यक्तीवर प्रेम करणं एका बाजूनी आपला अहंकार घालवणं आहे आणि एका बाजूनी अहंकार अंतःकरणातनं गेल्यानंतर रिकामी झालेली जागा प्रेमानी भरणं आणि आपण प्रेमस्वरूप होणं हा त्यातला होणारा फायदा आहे. खरं तर त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो किंवा होत नाही किंवा ती त्याला पात्र आहे अपात्र आहे हा भाग आत्ता आपण बाजूला ठेवून देऊ, पण असं प्रेम करण्याने मात्र आपलं जीवन समृद्ध होतं हे मात्र नक्की आहे. आणि आपण समृद्ध झालेल्या या जीवनानी जर राहायला शिकलो तर स्वाभाविकरित्या आपल्या आजूबाजूची सुद्धा परिस्थिती तशी व्हायला लागते. बघा ना, आपल्याला जर गॉगल निळ्या रंगाचा दिला, कितीही बाहेर ऊन असलं कडक तरी त्या चष्म्यातनं पाहिल्यानंतर सगळी सृष्टी शांत भासते, आणि तोच जर लाल गॉगल घालून आपण तीच सृष्टी बघितली तर सगळं पेटल्यासारखं वाटतं. म्हणजे हा फरक कशामध्ये झाला? फक्त काचा बदलल्याने झाला. तशी आपली दृष्टी बदलल्याने हा सगळा फरक पडू शकतो. संतांच्या अवतीभवती काय सगळी अशीच मंडळी असतात असं वाटतं आपल्याला? प्रत्येक संतांच्या अवतीभवती, ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हटलं जातं, त्यांना तर सिद्धपेठावर संन्याशाची मुलं म्हणून वाळीत टाकलेलं होतं. याच्यापेक्षा आणखीन काय द्वेष आणि मत्सर असू शकतो? एक स्वभाव सुलभ म्हणून त्यांच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली की मांडे खायचे आहेत, असू शकत नाही? लहानपणीच आई वडील गेलेले दारोदार भिक्षांना मागून गुजराण केलेली, स्वभाव सुलभ एखादी अंतःकरणात वृत्ती निर्माण झाली की मांडे खायचे आहेत, तर त्या विसोबा खेचरांनी सगळी परळ फोडून टाकली काठीने. लक्ष्मी म्हणून ती कुंभारवाड्यात एक राहणारी होती, तिने लपवून छपवून एक परळ आणली तर तीही तोडून टाकली. आणि एवढं झाल्यानंतर त्या खोलीमध्ये त्यांच्या कुटीमध्ये त्यांनी त्यांच्या काय जो भाग असेल तो आपण आत्ता बाजूला ठेवू, मांड्यांचं भोजन केलं, त्याच्या आधी दार लावून बसले, उघडणार नाही म्हणले मी दार. आणि मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग प्रसिद्ध झाले, चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जग झाले वन्ही संती व्हावे पाणी, चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असू शकत स्वभाव सुलभ अशी एखादी गोष्ट असू शकते, पण या सगळ्यातनं त्यांनी प्रेम करूनच बहुतेकांच्या अंतःकरणात जागा मिळवली. सगळ्यांच्या मिळते असं नाही. स्वामीजी म्हणत असत की 90% लोक तुमच्याकरता चांगली बोलत असली 10% बोलणारच नाही. पण आपल्यापासून सुरुवात जर आपण केली, प्रेमाचं प्रक्षेपण जर आपल्याकडनं होत राहिलं, कितीही कातळ असला, कातळ पक्का दगड, पण त्याच्यावर जर अनुस्यूतपणे पाण्याची धार पडत राहिली तर त्याला देखील भोक पडत. आपल्या किती बहुतेक जण समुद्र किनारी वगैरे जाऊन आले असतील, हरिहरेश्वरला जर गेला असाल, दिवेअगारच्या तिकडे गेल्यानंतर हरिहरेश्वर आहे, तिथे जर समुद्रातली प्रदक्षिणा करायला मिळाली तर तो डोंगरच्या डोंगर या लाटांनी सगळा असा जाळी झाल्यासारखा झालेला आहे. वर्षानुवर्ष किती वर्ष झाली असतील, शेकडो वर्ष, पण हा जो अविरत चाललेला प्रयोग आहे, त्यांनी तो पत्थर देखील जर जाळीदार होऊन जाऊ शकतो तर आपली तर अंतःकरण ही तर काही एवढी पत्थर दिल नाही, पण प्रेमाचं प्रक्षेपण मात्र करण्याकरता फार मोठ्या धैर्याची, पेशन्सची गरज असते. असणारच, अशी मंडळी आजूबाजूला असणारच, पण असली म्हणून आपली साधना किती पक्की झालेली आहे ह्याच्याकरता सुद्धा या मंडळींचा उपयोग आहे ना. येर मानी विधी पाळणा पुरते देवाची ती भूते म्हणून, या असं जरी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं असलं तरी तुकाराम महाराजच म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी, निंदक भाग्याचा भाग्याचा. तुकाराम महाराज म्हणतात, काहीही पैसे न घेता तो माझं अंतःकरण धुवून देतो, माझे दोष दाखवतो, माझ्या प्रगती करता किती फायदा आहे त्याचा, असू देत माझ्या शेजारी. ही मनोवृत्ती जोपासण्याकरता अशी मंडळी आजूबाजूला असलं चांगलं. आपण हे कसं घेतो याच्यावर सगळं अवलंबून आहे. आपण हातपाय गाळून बसण्यापेक्षा आपण जर पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी अशा मंडळींकडे बघितलं बरं आहे. हा द्वेष मत्सर का बरं करत असेल, मी तपासून बघतो. मला एखादी गोष्ट माझी नक्की खटकली असेल आणि केंद्रात येणारा असेल आणि जर माझा द्वेष करत असेल तर मग नक्कीच मी तपासून बघेन, नक्कीच मी अंतर्मुख होईन, नक्कीच प्रेमभाव माझ्याकडनं कमी पडतोय का मी बघेन, शरणागती माझ्याकडनं कमी होतीये का मी बघेन, मी जसं बोलतो तसं वागतो की नाही ह्याच्यामध्ये मी कुठे कमी पडतो का ह्याचं परिशीलन मी करीन. आणि ह्या सगळ्यांनी त्याचा फायदा किंवा तोटा व्हायच्याऐवजी माझा मात्र नक्की फायदा होऊन जाईल की मी अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या परमार्थ मार्गावरून स्वामीजींनी सांगितलेल्या मार्गावर अग्रेसर मात्र नक्की झालेलो असेल. आणि माझ्या या प्रक्षेपणाने त्याच्यामध्ये जर बदल घडला चांगलीच गोष्ट आहे, नच घडला तर माझ्याकडनं मी काही कमी ठेवलेलं नाही हे तर समाधान मला राहील. माझ्यापासून माझं समाधान तर लांब जाणार नाही. मी माझ्याकडनं 100% प्रयत्न केलेला आहे. आता जसं व्हायचं असेल भगवंताची, स्वामीजींची इच्छा, असं करून थोडं सोडून देण्याची ही वृत्ती आपल्याकडे पाहिजे. अन्यथा स्वामीजींनी सांगितलेल्या बोधात राहायच्या ऐवजी मी एवढं प्रेम करतो पण तो का सुधारत नाही ह्याच्यामध्येच आपला वेळ जायचा. आपल्याला ते करायचं काम नाहीये, ते स्वामीजींचं काम आहे. लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणून त्यांची जीवन उन्नत करणं, आणि त्यांना गोंदवलेकर महाराज म्हणत असत, शिकारी कुत्र्याकडनं शिकार करून घेणं सोपी गोष्ट आहे, पण लूत लागलेल्या कुत्र्याला आणायचं, त्याला धुवायचं, पुसायचं, त्याला उत्तम करायचं, त्याला शिकवून त्याच्याकडनं शिकार करून घ्यायची, हे कसलेल्या व्यक्तीचं काम आहे. तसं त्यांचं ते काम आहे. पण आपल्याकडनं मात्र आपण 100% हा प्रयोग करावा, त्याच्यावर काय परिणाम होतो हे बघण्यापेक्षा मी दिवसेंदिवस प्रेमळ होतो का नाही, माझा द्वेष झाला, माझा मत्सर झाला तर माझ्या अहंकाराला ठेच लागून तो अहंकार अजून वर्धिष्णू होतो का, अहंकार गलित गात्र होऊन माझ्यापासून निघून जातो, याचं परिशीलन करण्याची ही सुसंधी आली आहे असं समजून आपण हे घ्यावं, त्याच्यामध्ये फरक पडेल, नक्की पडेल, आणि त्याचा आणि आपला असा किती संबंध येतो हेही आपण बघावं. इथे आपण एवढे जण जमलेलो आहोत, आपल्या प्रत्येकाशी किती वेळा आपल्या सगळ्यांचा संबंध येतो, बरं, काही क्वचित प्रसंगी, आणि त्याच्यात जर ते जाणवत असेल तर बेलसरे महाराज म्हणत असत तसं, पुढच्या वेळेला जर तो भेटला तर आपणहून त्याला नमस्कार करावा, आपणहून आपल्या डोळ्यांमधनं देखील प्रेमाचीच भावना असावी. नाहीतर त्यांनी म्हणलंच आहे की वरवर बोलताना दिसतात, शेवटी असं जर आपल्याला कळत असेल तर त्याच्याही मध्ये परमात्म तत्व आहेच आहे, ज्या परमात्म तत्वावर मी उभा आहे त्याच परमात्म तत्वावर तोही उभा आहे, जसं मला जाणवतं तसं त्यालाही जाणवेल, मग मी जर प्रेम केलं तर त्यालाही जाणवेल की प्रेम केलेलं आहे, आणि हळूहळू हा दगड फुटायला मदत होईल. पण तो फुटतो का न फुटतो ह्याची फुटपट्टी घेऊन आपण नको वावरायला, आपण आपल्या प्रेमाचीच फुटपट्टी घेऊन वावरूया. इतर कोणत्या उपायांनी ही भावना कमी करता येईल? आपल्या रोजच्या जीवनामध्ये शोधित सत्वगुणाचं वर्धिष्णू कसं होईल एवढा एक उपाय आपण आपल्यावर करावा, बस हा प्रश्न आपल्याकरताच आपण विचारावा, त्याच्याकरता नको. इतर सगळे उपाय, जसं सावज पकडण्याकरता शिकारी अनेक विध प्रकार घेऊन शिकारीला निघतो, हकारे पिटारे, आग लावतो, काय काय ते वाजवतो सगळं, आणि मग ते सावज सापडतं, तसं आपल्या प्रकृतीच्या शुद्धतेकरता हे सगळे उपाय आपण करावे, झाला तर त्याच्यावर उत्तम परिणाम होईल, नच झाला तर मी मात्र शुद्ध झालेलोच आहे, हा फायदा आपला झालेलाच आहे. अस्वस्थता येते हे मात्र आपण कटाक्षाने टाळावं, कारण अस्वस्थ आपण झालो की स्वरूपापासून च्युत झालो हे झालंच, आणि आपण जर स्वरूपस्थ व्हायचा प्रयत्न करतो आहोत तर ही अस्वस्थता आजूबाजूच्या परिस्थितीने येणं म्हणजे आपली साधना अजून पक्की होणं ही गरजेची गोष्ट आहे, असं लक्षात घेऊन आपण साधनेला वाहून घ्यावं. अस्वस्थता जशी जशी कमी होत जाईल तस तसं हे वरचं ही सगळं आपल्याला जमत जाईल, आणि जसं वरचं जमत जाईल तशी अस्वस्थता देखील कमी होत जाईल. साधक म्हणून या विषयाकडे कसे बघावे, कसे तोंड द्यावे हे आपण बघितलं. एक वारकरी होता, एक दिवस सगळे काळे कपडे परिधान करून तो मठाच्या तिथे गेला, आणि मठाधिपतींना त्यांनी असं सांगितलं की त्यांनी विचारलं हे काय आज काळे कपडे, तो म्हणला षड्रिपूंचं निधन झालेलं आहे आणि त्या शोकाकरता म्हणून काळे कपडे घातलेले आहे. मठाधिपती चतुर होते, त्यांनी त्याची परीक्षा घ्यायची ठरवली आणि म्हणून त्यांनी त्याला धक्के मारून बाहेर काढला त्या मठाच्या तिथून. त्याला बाहेर काढल्यानंतर 15-20 मिनिटांनी तो परत आला. ते म्हणले काय, तो म्हणला काही नाही, निधन झालेलं आहे, मठात यायची परवानगी असावी म्हणून आलेलो आहे. त्यांनी परत धक्के मारून त्याला हकलून दिला तिथून. अर्ध्या तासांनी परत आला, निधन झालेलं आहे, मठात राहायची परवानगी असावी म्हणून आलेलो आहे. असं 5-6 वेळा केल्यानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा मोठ्या प्रेमाने त्यांनी त्याला आत घेतला. अरे म्हणले मी बघत होतो खरंच निधन झालंय का नाही, अन्यथा 6व्यांदा धक्के मारल्यानंतर नसेल घ्यायचं तर नका घेऊ, दुसरे मठ काय कमी आहेत का काय, तिकडे जातो. कुठनं ही वृत्ती अहंकाराची वर डोकं काढेल काही सांगता येत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपल्यावर आपण कधीतरी आपला अहंकार छिन्न भिन्न होण्याकरता म्हणून काही एक प्रयोग अवश्यंभावी करून घ्यावे, आणि ते जर झाले असं आहे की स्वामीजी कृपाळू असल्यामुळे उघड उघड अशा पद्धतीचे प्रयोग इथे होणार नाहीत आणि त्यामुळे आपल्याला हे कळणार नाही. पण मध्ये जसं सुनील दादांनी सांगितलं की एक महिनाभर स्वामीजींनी पाहिलंच नाही, माझ्याकडे बघितलंच नाही, बोलले सुद्धा नाही, पण मी ठरवलं की आपण इथेच येत राहायचं आणि तशा पद्धतीने येत गेलो आणि सगळं चित्र पालटलं. हा स्वामीजींनी न बोलता केलेला एक प्रयोग होता की हा टिकतो का बघू. असाच प्रयोग विवेकानंदांवर, म्हणजे त्यावेळेला नरेंद्र होते, रामकृष्णांनी केलेला होता. आले तर बाकीच्याच मुलांशी बोलत बसले, दुसऱ्या दिवशी आले तर त्यांच्याकडे तोंड फिरवून तिसरीकडेच बघून कोणाशी तरी बोलत बसले. तीन चार वेळा असं झाल्यानंतर निष्पाप मन होतं, त्यांनाच राहवलं नाही शेवटी आणि म्हणले, नरेंद्र तू येतोस कशाला इथे, मी तुझ्याशी बोलत पण नाही, तुझ्याकडे बघत पण नाही, कशाला येतोस तू इथे. तेव्हा नरेंद्रांनी दिलेलं उत्तर अतिशय साधक विश्वाकरता, त्यांनी विचारलंय साधक म्हणून या विषयाकडे कसं पाहावं. ते म्हणले, मी थोडंच तुम्ही माझ्याशी बोलावं म्हणून तुमच्याकडे येतो. माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुम्हाला बघावं असं वाटतं म्हणून मी इथे येतो. मग जवळ ओढून घेतला. पण सद्गुरु कधीतरी असे प्रयोग करतात, त्यावेळेला आपल्याला वाटून जाण्याची अगदी खरंच शक्यता आहे की काय आम्ही एवढं येतो इथे, एवढं येतो म्हणजे आपण काय त्यांच्यावर बोलू नाही, पण आपण काय त्यांच्यावर उपकार करतो का? इथे येतो ते, इथे येतो तर आपण आपला उद्धार करून घेण्याकरता येतो, ते आपल्याला मार्गदर्शन करतात एवढंच. नाही आलात तर नुकसान कोणाचं आहे याच्यामध्ये? नुकसान आपलं आहे. म्हणून साधकांनी ह्याला अशा पद्धतीने तोंड द्यावं की हे करत असताना माझा अहंकार जातो आहे, माझ्या आतमध्ये गेलेल्या अहंकाराच्या जागेवर प्रेम भरून येत आहे आणि माझी प्रगती मात्र खरंच दिवसेंदिवस उत्तम होती आहे. हाती चलत है अपने गतम, कुतर भुकत है तो भुकवादो, असं कबीरांनी म्हटलेलं आहे. तर रामकृष्णांनी एकदा नरेंद्रांना विचारलं, तू हत्ती असशील आणि ही लोक तुझ्यावर अशा पद्धतीने ओरडत असतील तर काही लक्ष देणार नाही म्हटलं. तरुण वय होत, तडफेने उत्तर दिलं, काही नाही फरक पडत, ओरडत राहतील, हत्ती जसा जातो तसा मी निघून जाईन, ओरडत राहतील. तर रामकृष्ण म्हणले, अरे थांब, ओरडणारी कुत्री देखील त्याचाच अंश आहेत ना, एकदम असं काही टाकून द्यायची आवश्यकता नाही. या सगळ्या उदाहरणांमधनं असं आपण लक्षात घेऊ माझ्या सकट की ही जी व्यक्ती आहे किंवा अशा ज्या व्यक्तींचा समूह आहे की ज्यांच्यामध्ये आपल्याला राहावं लागतं आहे, तर ही सुद्धा कुठेतरी त्याचाच अंश आहेत. जेवढी माझी वृत्ती आत्मस्थ होईल तिथे डूब देऊन आल्यानंतर प्रथम स्वरूप समाधान, या नुसत्या ओव्या ऐकून पाठ करून नाही ना आपल्याला चालणार. जर मला खरंच स्वरूपाचं समाधान प्राप्त होत असेल रोज, मग सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे, मग त्याच्यातही मला जर तो दिसला तर भगवंत आज असा दिसतोय वाटत. नमस्कार. मनत फिजिकली करता आला तर तो एखाद वेळेस चिडण्याची सुद्धा शक्यता आहे. नाटक करतोस काय हात जोडण्याचे? काळ्या कपड्यातल्या त्या वारकऱ्याची आठवण करायची? तुला काय बोलायचंय ते बोलू शकतोस बाबा. माझ्याकडनं मात्र खरंच नमस्कार आहे तुला. अशा अनेक विध उपायांनी आपलं जीवन आपण परिपूर्णतेकडे नेण्याचाच अभ्यास करावा ही सुसंधी आहे असं वाटतं. हा खरंच चांगला प्रश्न ज्यांचा कोणाचा होता तो झाला. आपल्याकरता फार मोठं दालन उघडलं गेलं या प्रयोगांचं की ज्याच्यातनं आपल्या अंतःकरण शुद्धीची किल्ली आपल्याला मिळाली आणि अंतःकरण शुद्ध झालं रे झालं की तिथे आत्मज्ञान आलंच म्हणून समजा आणि आत्मज्ञान आलं रे आलं की परत मलिन होण्याची गोष्ट नाही. असं दुहेरी फायदा या गोष्टीतनं आपल्याला आहे असं स्वामीजींच्या कृपेने या साधकांबरोबर आपल्या सगळ्यांचं होवो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आज आपण इथे थांबू. म्हणजे मी थांबतो. अभंग सेवा सद्भक्त सौ सुमती केंदूरकर आज सादर करणार आहेत.
धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु आव, धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु आव, धन्य धन्य गुरुदेव, धन्य धन्य गुरुदेव. न लगे जाने पंढरी सी, न लगे जाने पंढरी सी, काशी गया प्रयागासी, काशी गया प्रयागासी. धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु आव, धन्य धन्य गुरुदेव, धन्य धन्य गुरुदेव. नको यज्ञ याग कर्म स्वरूपी रहाणे, स्वधर्म स्वरूपी रहाणे, स्वधर्म. धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु आव, धन्य धन्य गुरुदेव, धन्य धन्य गुरुदेव. माधव म्हणे माझ्या गुरूंचीच सत्ता, माधव म्हणे आता माझ्या गुरूंचीच सत्ता, माझ्या गुरूंचीच सत्ता, माझ्या गुरूंचीच सत्ता. धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु आव, धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु आव, धन्य धन्य गुरुदेव, धन्य धन्य गुरुदेव, धन्य धन्य गुरुदेव.
सकाळी ध्यानानंतरच्या प्रवचनात आपण सद्गुरु हे प्रत्येकामध्ये परमात्माच बघून त्याच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून त्याच्या गुणांकडेच पाहतात असे सांगितले. प्रत्यक्ष व्यवहार करताना मात्र त्याच्यामधील गुणांकडेच पाहतात व व्यवहार करतात असे सांगितले. यासाठी आपण स्वामी रामकृष्ण परमहंस व ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे उदाहरण देऊन आर्य समाजी असूनही ईश्वरचंद्रांना भेटण्यासाठी स्वामी रामकृष्ण परमहंस हे 15 मैल टांग्यामधून गेले असे सांगितले. यामधून साधकाकडून आपली गुणांबाबत किमान काय अपेक्षा आहे हे क्लिअर न झाल्याने हा प्रश्न विचारित आहे, कृपया मार्गदर्शन कराल का असं विचारलं. सकाळी ध्यानानंतरच्या प्रवचनात म्हणजे आज नव्ह्या, साधारणपणाने माझी अशी कल्पना आहे एक 7-8 दिवस आधी रोज गणेशपुरम मध्ये मी ध्यानाला बसतो तेव्हा काही एक 60-70 मंडळी ध्यानासाठी येतात. आणि तेव्हा प्रवचन न होता नाथ भागवत गाथा ज्ञानेश्वरी असा एखादा ग्रंथ वाचतो आणि थोडस बोलतो. त्यावेळेला नाथ भागवतामध्ये हा विषय आलेला होता. सद्गुरु प्रत्येकाच्या अंतर्यामी गाथ्यामध्ये हा विषय आलेला होता. ज्ञानी पुरुष प्रत्येकाच्या अंतर्यामी परमात्मा पाहतो. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून परमात्म्याकडे लक्ष देतो. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून आतल्या चैतन्याकडे पाहतो. गुणांकडे पाहतो नाही तर आतल्या चैतन्याकडे पाहतो. आत परमात्मा भरून राहिलेला आहे असं ज्ञानी पुरुष पाहतो. प्रत्येक घटामध्ये दिवा आहे असं पाहतो. त्याच्याकडे परमात्मा म्हणून जरी पाहत असला तरी देखील वर्तन करताना मात्र योग्य रीतीनेच वर्तन पुरुष झाला तरी करतो. शास्त्रामध्ये व्यतिरेक अन्वय आणि पुनर्व्यतिरेक त्या दिवशीही मी हे सांगितलेलं होतं. प्रथम हे नाही हे नाही हे नाही नेती नेती अशा पद्धतीने साधना केली जाते. या सर्वांच्या पलीकडे तो परमात्मा आहे. देह नव्हे, देहाच्या पलीकडे, मन नव्हे, मनाच्या पलीकडे तो चैतन्य पाहतो. यद दृष्टम तन नष्टम अशा पद्धतीने जे जे दृश्य आहे ते दृश्य बाजूला सारतो आणि परमात्मा पाहतो. अशा दृष्टीमुळे त्याला बोध होतो. त्याला अनुस्यूत असणारा परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी जगताच्या अंतर्यामी समजून येतो. त्याचा विधी देखील प्रथम आपल्या आत समजतो आणि मग तो सर्वांच्या अंतर्यामी आहे अशा पद्धतीने समजतो. याला अन्वय असं शास्त्र म्हणतात. व्यतिरेकानंतर अन्वय म्हणजे सर्वत्र एक तोच भरून राहिलेला आहे अशा प्रकारची भूमिका ज्ञानी पुरुषाची होते. आणि नंतर मात्र प्रत्यक्ष व्यवहार करताना पुनर्व्यतिरेक असे शास्त्रांचेही शब्द आहेत. तो भेदाभेद करूनच वर्तन करतो. माती आणि सोनं याच्यामध्ये तो भेद करतो. अन्न आणि माती याच्यामध्ये भेद करतो. जर जेवायचं असेल तर अन्न जेवेल. जावई आणि ज्या घोड्यावरून जावई आला तो घोडा याच्यामध्ये तो भेद करतो. आपणही करतो, ज्ञानी करतो. तसा स्वामीजी म्हणायचे की जावयाचा घोडा म्हणून जावयाच्या पंक्तीला घोड्याला बसवत नाही, घोड्याला बाहेर तबेल्यात आणि जावयाला आत, जावयाला पुरणपोळी आणि घोड्याला त्याचा आहार घास गवत. हा भेद जसा केला जातो तसं गुणांप्रमाणे ज्ञानी पुरुष देखील भेद करतो. हा भेद सर्व ज्ञानी पुरुषांनी केल्याचं दिसतं, समर्थांनी केला. जे योग्य आहेत तर त्यांना पारखून घ्यावं असं समर्थ म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील हा भेद केला. जे अनुकूल आहेत त्यांना हाताशी धरलं, संतांच्या संगतीमध्ये राहिले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी असं म्हणून जे बरोबर आले त्यांना घेऊन गेले, जे बरोबर नाही आले त्यांना अर्थातच मागं ठेवलं, त्यांची संगत धरली नाही. रामकृष्णांनी परमात्म्यांनी हा गुणांप्रमाणे विश्व परमात्म्यांनी निर्माण केलं आणि त्या विश्वामध्ये परमात्मा येऊन राहिला देखील
पण कमी अधिक राहिला असं रामकृष्ण म्हणतात. कोणाच्या ठिकाणी तो अधिक प्रतीत होतो, कोणाच्या ठिकाणी तो कमी प्रतीत होतो, कोणाच्या ठिकाणी तो आहे की नाही असं वाटावं असा जसं रामचंद्रांच्या ठिकाणी तो स्पष्ट प्रतीत होतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी स्पष्ट प्रतीत होतो, स्वामीजींच्या ठिकाणी परमात्मा स्पष्ट प्रतीत होतो, तुलनेने इतर व्यक्तींच्या ठिकाणी तितका स्पष्ट प्रतीत होत नाही. परमात्म्यानी भेदभाव केला, कोणाला अधिक बुद्धी दिली, कोणाला कमी बुद्धी दिली, हे असं का केलं? तर रामकृष्ण म्हणत असत त्याची मर्जी, तुला रे चोरा काय करायचंय असं ते म्हणत असत. त्यांनी केलं, त्याला वाटलं म्हणून त्यांनी केलं असं ते म्हणत असत. आणि असं असल्यामुळंच गुणी मंडळींची पूजा होते. अवगुण ज्याच्या ठिकाणी आहेत तो घरात देखील आवडत नाही. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगती, अवगुणास दरिद्र प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. आपल्या आपल्या मुलांमध्ये जर एक गुणी असेल आणि एक अवगुणी असेल तर आपण फरक करतो, संतही फरक करतात. कामासाठी जे अनुकूल असतात, योग्य असतात, प्रत्येकाला प्रत्येक काम सांगितलं नाही जाऊ शकत आणि तो त्यासाठी योग्य नसतो, त्यामुळे वर्तनामध्ये हा फरक आवश्यकच असतो. भगवद्गीता देखील तसं म्हणते, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शिनः. पंडित हा समदर्शी नसतो, समवर्तीन नसतो. विद्या विनय संपन्न ब्राह्मण त्याचं वेगळं स्थान आहे आणि चांडाळाचं एक वेगळं स्थान आहे. प्रत्येक सेवेची समाजाला जरी गरज असली तरी देखील ते बरोबर आहेत असं होऊ शकत नाही. कशाकरता ब्राह्मण आणि चांडाळ्याच्या मध्ये फरक झाला? आतल्या गुणांमुळेच फरक झाला. हा गुण कोणी निर्माण केला? गुणांची प्राप्ती करणं, गुणी होणं हे ज्याचं त्याचं काम आहे. जगदीश्वरे यथाक्रमे न्याय केला. तुम्ही जिथं आहात गुणांच्या अंगाने, शक्तीबुद्धीच्या अंगाने, तिथं तुम्हाला ठेवलं. आणि प्रत्येकाची आपापली कामं असतात. जसं अफजल खानाचं पोट फाडायला जायचं आहे, सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे, शिवाजी महाराजांच्या आत जेवढा आहे तेवढाच आपल्याही अंतर्यामी आहे, पण आपली योजना नाही होऊ शकत. आपण जिथं आहोत तिथं आपली योजना झालेली आहे. असं असल्यामुळं परमात्म्यानी या प्रकारे गुणांप्रमाणेच ज्याला त्याला आपलं आपलं स्थान दिलं, म्हणून तर रामकृष्ण म्हणाले की इतक्या दुरून मी तुम्हाला भेटायला आलो. विद्यासागरांना म्हणाले, तुम्हाला काय दोन शिंगे म्हणून भेटायला आलो? तुम्ही गुणी आहात म्हणून तुम्हाला भेटायला आलो. मध्ये इतकी मंडळी भेटली पण मला त्यांच्याशी काही कर्तव्य नव्हतं. अशा प्रकारे व्यवहार करताना फरक करून करावाच लागतो, नाहीतर व्यवहार चुकतो, व्यवहार चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे संत देखील तशा प्रकारेच एका उत्तम तारतम्यानीच काम करताना दिसतात. पण हे तारतम्यानी काम करत असताना हीन भाव त्यांच्या ठिकाणी नसतो. ज्याला बाजूला सारलंय त्याच्या ठिकाणी त्याच्या बाबत हीन भाव नसतो. अमंत्रम अक्षरम नास्ती, असं कोणतंही अक्षर नाही की ज्या अक्षराचा मंत्र होऊ शकत नाही. नास्ती मूलम अनौषधम, कोणतीही मुळी ही औषधही गुणांनी युक्त नाही असं होऊ शकत नाही. अयुक्त पुरुष हा नास्ती, कुठल्याही व्यक्तीचा उपयोग नाही असं नाही. पण सर्वच कामात सर्वच व्यक्तींचा उपयोग असेल असं नाही. योजकस्तत्र दुर्लभा, हा त्यांची योजना करणारा हा दुर्लभ असतो. नाहीतर स्वामीजी म्हणायचे की गांधींनी असे काय शब्द उच्चारले, बहनो और भाईयो खादी पहनो असं गांधीजी म्हणाले, तर हा मंत्र होऊन गेला. त्या काळातला. योजक असेल तर तो योजक सगळं घडवू शकतो. त्या तऱ्हेने प्रत्येकाच्या अंतर्यामी जरी चैतन्य भरून असलं तरी प्रत्येकाची शक्ती निराळी असते. त्यांनी असं म्हटलंय की यामधून साधकांकडून आपली गुणांबाबत किमान काय अपेक्षा आहे हे क्लिअर न झाल्याने असं लक्षात घ्या की एक विषय सांगत असताना अर्थात तिथंही तसं एक 15-20 मिनिटाचं बंधन असतं. एखादा विषय सांगत असताना मात्र मी तुम्हाला कोणतीही यादी देणार नाही असं तुम्ही समजू नका की मी तुम्हाला एखादी यादी देईन की अमुक 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 गुण संपादन करा. तुम्हाला समजतं तेवढं, तुम्हाला तेवढं समजावं अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही जे ऐकता तर त्या ऐकण्यामधून तुम्हाला समजावं. जर तुम्ही भक्त लक्षण ऐकत असाल तर तुम्हाला कळायला पाहिजे की काय कोणते गुण अंगात संपादन आपल्या झाले पाहिजेत. तुम्ही ज्ञानी पुरुष साधक बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्ध असे दासबोधाचे समास वाचले तर याच्यावरून क्लिअर होत नाही की आम्ही कोणत्या गुणांचा अभ्यास करायचा असं थोडंच आहे. तुम्हाला सगळं समजतंय. कोणते गुण टाकायचे हे तुम्हाला समजतं, कोणत्या गुणांचा अभ्यास करायचा हे तुम्हाला समजतं. कारण याची जिथे अव्याहत चर्चा होते आहे असं असू शकत नाही की तुम्हाला हे कुठेतरी यादी करून द्यायला पाहिजे असं नाहीये. साधकांकडून ज्या गुणांची अपेक्षा करायची आहे, जो संतांशी शरण गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन या नावा साधक अवगुणांचा करूनी त्याग जेणे धरिला संत संग तयासी बोलीजे मग साधक ऐसा. दिवसेंदिवस आपले अवगुण टाकतो आहे तो साधक, उत्तम गुणांचा जो अभ्यास करतो आहे तो साधक, जो श्रद्धावान आहे ज्याच्या अंतर्यामी प्रेम आहे ईश्वर भक्ती आहे तो साधक. पण हे आपल्याला माहिती आहे असं मला वाटतं. याच्यापेक्षा कोणते वेगळे गुण तुम्हाला डायरेक्ट लिहून द्यायला असे नाहीयेत. इथं तेच तर सांगितलं जातं, इथं त्याच करता तर आपण एकत्र जमतो. त्यामुळे हे तुम्हाला खरं म्हणजे क्लिअर झालेलं आहे असं मी तुम्हाला सांगेन. तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज हे त्यांचे सद्गुरूंच्याच घरी राहत असल्याने त्यांना अत्यंत उत्कटतेने सद्गुरूंची न करता येणारी ही सर्व सेवा करायला मिळाली. हे खरं आहे, मात्र हे अतिशय खरं आहे. ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या माता पित्यांच्या पश्चात त्यांच्या वडील बंधूंनी तिन्ही भावंडांचा प्रतिपाळ केला, सांभाळ केला आणि निवृत्तीनाथांनी या तीनही भावंडांच्या बाबत आई वडिलांची भूमिका घेतली. त्यांचंही वय काय असेल काय फार नव्हतं, तरी देखील घरातली सर्वात मोठी व्यक्ती तेच होते. ते ज्ञानी होते, आई वडिलांचे जे संस्कार होते तर ते संस्कार अधिकाधिक काळ त्यांनाच ग्रहण करता आले. गहिनीनाथांची आणि त्यांची भेट झाली, गहिनीनाथांनी त्यांना उपदेश केला. काही थोडा काळ गहिनीनाथांच्या बरोबर राहून त्यांनी साधना केली आणि गहिनीनाथांच्या आज्ञेनेच ते परत त्र्यंबकेश्वराच्या डोंगरावरून खाली आले. ज्ञानेश्वर महाराजांनी जी गुरुस्तवनं केलेली आहेत तसंच ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांच्या व्यक्तिमत्वाचं एकूण वर्णन अतिशय थोडक्या शब्दांमध्ये पण ज्ञानेश्वरीत केलेलं आहे त्यावरून निवृत्तीनाथ कसे होते याची कल्पना येते. अधिकाधिक अबोल, अतिशय अंतर्मुख, नेमकेपणाची आवड असणारे, भावाचे सागर असे ज्ञानेश्वर महाराज प्रेमानी अतिवर्णन जर करायला लागले तर त्यांना अनेक वेळेला जागोजागी निवृत्तीनाथांनी थांबवलेलं आहे. तू संत स्तवनी रतसी तरी कथेची से न करीसी. तू संत स्तवन करायला लागलास की कथेची पर्वा करत नाहीस, काय विषय चाललाय तो सांग, असं निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतायत. एकूण अतिशय जाणतेपणाने निवृत्तीनाथांचं सगळं वर्तन या तीनही भावंडांबरोबर होतं. ते गंभीर प्रकृतीचे होते. त्यांनी केलेले जे अभंग आहेत निवृत्तीनाथांचे त्यावरूनही लक्षात येतं, ज्ञानेश्वर महाराजांनी जे अभंग रचलेले आहेत त्याच्यापेक्षाही गूढ, रम्य, पारमार्थिक अनुभवाच्या दृष्टीने चमत्कृतीपूर्ण असे अभंग निवृत्तीनाथांनी रचलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची जी समज आहे परमार्थामध्ये असणारी, ती जन्मजन्मांनी ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक जन्मांच्या साधनेनी सिद्ध केलेली अशी आहे असं म्हटलं तरी देखील निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनाखाली ते तयार झाले याच्यात काही शंका नाही. ज्ञानी पुरुष चालतो कसा, बोलतो कसा, जर स्थितप्रज्ञ असेल तर. ज्ञानेश्वर महाराज, आता पंकजांनी सांगितलं की अधिकार आहे रुसण्याचा, म्हणून ज्ञानेश्वर महाराज रुसले आणि आपल्या झोपडीचं दार लावून बसले. निवृत्तीनाथ नाही कधी रुसले. तसं वयात काही फार फरक नव्हता. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे, निवृत्तीनाथांचं नाही आहे. त्यामुळे स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव, याच्यावर निरूपण करताना शक्य आहे की निवृत्तीनाथांना समोर ठेवून निरूपण केलेलं आहे. जीवनमुक्त कसा असतो, शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्ता ससुखी न रहा. निवृत्तीनाथांना समोर ठेवून स्वतःच्या अनुभवानी देखील, पण आदर्श समोर होता. जर भक्त असेल तरी आदर्श समोर होता, कारण अद्वेष्टा सर्व भूतानाम ते पाहत होते निवृत्तीनाथांच्या ठिकाणी. तर ही गोष्ट विशेषच आहे की अशा प्रकारचा सहवास त्यांना समज येईपर्यंत आणि पारमार्थिक ही समज विकसित होईपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांना मिळाला आणि त्याला हाताल धरूनच त्यांची निश्चित प्रगती झाली. सर्वसाधारणपणाने साधकाला गुरुगुरुही न राहिल्याने ज्ञानेश्वर महाराजांना एवढा लाभ होणार नाही, हे खरं आहे. गुरु आणि शिष्य यांच्या ज्या जोड्या असतात त्याच्यात असं लक्षात घ्या की सद्गुरूंच्या बरोबर कायम राहिला तरी देखील ते आत्ता काय विचार करतायत, ते आत्ता कशा भावाने राहतायत, ते आत्ता काय प्रकारांनी साधना करतायत, हे प्रत्येक वेळेला घरातल्या निज निकट व्यक्तीला देखील समजेल असं शक्य नाही. कधी कधी असंही असतं की तेही प्रयोगच करत असतात आणि त्यांचा प्रयोग यशस्वी व्हायचा असतो, ते करत असतात. त्यामुळं त्यांच्या खूप जवळ राहणाऱ्या व्यक्तीला देखील सतत ते काही सांगतील असं संभवत नाही. आधुनिक काळात साधकाला सद्गुरूंची अशी उत्कट सेवा, म्हणून हे अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, हे ज्ञान हे एक प्रकारे चोरायचं असतं, मिळवायचं असतं, हे पाहून घ्यायचं असतं. जसं गाणं देखील चोरायचं असतं तसं शिकून येणारी गोष्ट एका मर्यादेमध्ये आहे, पण मुख्यतः त्याची चोरीच करायची असते. जो गळा फिरतो गुरूंचा, तर त्याबाबत सतत विचार करून मग शिष्याचा कधी फिरायला लागतो त्याला कळतही नाही. पण असं करायचं असं ते शिकवता येत नाही, जशी सायकल शिकवता येत नाही. मागून वडील पळत असतात, म्हणतात की अरे जास्त उजवीकडे कलतोय पडशील, आता डावीकडे कल, तर किती डावीकडे कल हे सांगता येणं शक्य नाही. तो जास्त डावीकडे यायला लागला तर ते म्हणतात की उजवीकडे उजवीकडे, आणि जास्त उजवीकडे तर डावीकडे. बॅलन्स कसा आहे तो जसा त्यालाच कळतो. कित्येक विद्या अशा आहेत की त्या सद्गुरूंच्या किंवा शिकवणाऱ्यांच्या संगतीमध्ये घ्यायच्या असतात, आपल्या ग्रहणशक्तीनी, आपल्या प्रतिभेनी, आपल्या शुद्ध बुद्धीनी, आपल्या शुद्ध मनानी त्या घ्यायच्या असतात, शिकवल्या नाही जाऊ शकत. आधुनिक काळात साधकाला सद्गुरूंची अशी उत्कट सेवा, सद्गुरूंचा कमीत कमी प्रत्यक्ष सहवास मिळूनही कशी करता येईल? ज्ञानेश्वर महाराजांसारख्यांचं जर उदाहरण सोडलं, आणि अजून एक उदाहरण आहे ते म्हणजे नाथांचं. ते जनार्दन स्वामीजींच्या अति निकट सहवासामध्ये होते. तर असं दिसतं की इतका जवळ सहवास अलीकडच्याच नव्हे तर कोणत्याच काळात सद्गुरूंनी शिष्याला इतका निकट सहवास कायम असा दिला अशी फार फार दुर्मिळ उदाहरणं आहेत. म्हणून सद्गुरूंनी महाराज म्हणत असत, गोंदवलेकर महाराज, सद्गुरू आणि सद्गुरूंनी दिलेला मंत्र हा एकरूप. गुरु त्यांच्या मंत्रात असतात देहापेक्षाही. त्यामुळं त्यांनी दिलेला जो मंत्र आहे तो मंत्र जपत राहणं ही खरी सद्गुरूंची सेवा असं महाराज म्हणत असत. माझी सेवा करायच्याऐवजी राम नाम घ्या असं महाराज म्हणत असत. त्या तऱ्हेने गुरुपदिष्ट साधना करणं ही सद्गुरूंची उत्कट सेवा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सत्कर्मांचं वर्णन करताना संतान सवेव सता, जितकी संत संगती मात्र मिळवता येईल तितकी मिळवावी, अधिकाधिक मिळवावी, अधिकाधिक संत संगती मिळवणं हे आपल्या नशिबावर अवलंबून आहे, कधी कधी कर्मावर अवलंबून आहे. शक्यता असेल तरी देखील आपल्या देहाला कष्ट होतात, झेपत नाही, रुटीनमध्ये बसत नाही, कितीतरी अडचणी असतात. मला असं वाटतं की माझ्या तरुणपणी स्वामीजींचा अति सहवास, खूप ओढ करून करून ही तो सहवास पण मिळवायचा अशा भावनेने मिळाला. ध्यान हा त्यांचा सहवास होता. त्यांच्या दुकानात प्रार्थनेला जायचा हा त्यांचा सहवास होता. बँकेतून घरी आलं की लगेच परत दुकानात जायचं हा त्यांचा सहवास होता. परत आलं की प्रवचनाला जायचं हा त्यांचा सहवास होता. प्रवचनामध्ये कितीही मंडळी बसली असतील तरी ते फक्त आपल्याकरता बोलतायत अशा भावनेनी प्रवचन ऐकणं हा त्यांचा सहवास होता. सहवास अशा रीतीने अतिशय जवळ राहूनही घेता येतो, आणि जितका घेता येणं शक्य आहे तितपत त्यांच्या व्यक्तीवर आक्रमण होऊ न देता तो घ्यायचा असतो. त्यांना कम्फर्टेबल तर वाटलं पाहिजे, व्यक्ती म्हणून त्यांना त्यांचं जीवन जगायचा म्हणून ते सर्वांमध्ये येतात तेव्हाच तेवढा सहवास मिळणार हेही निश्चित असतं. तर अशा प्रकारचा सहवास पुरेसा असतो. अगदी ज्ञानेश्वर महाराजांसारखा सहवास प्रत्येकाला मिळेल असं नाही, जवळपास कोणाला तसा मिळत नाही. त्यामुळे जो काही कमीत कमी प्रत्यक्ष सहवास मिळतो त्या सहवासामध्ये आपल्या जीवनाचं सोनं कसं करून घ्यायचं, खरं म्हणजे हा प्रश्न कधी विचारलाय आज, आणि आजच माझ्या सकाळच्या प्रवचनात मी किती सांगत होतो, श्रवण श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम हेच तर सांगत होतो. त्यामुळं अशा प्रकारचा सहवास, अंतरंग सहवास, अंतरंग साधना करून असा आपल्याला मिळू शकतो. आणि असंही तुम्ही अगदी निश्चित धरा की तुम्ही जे काही करता ते तुमच्या मुखावर उमटतं. फेस इज अन इंडेक्स असं म्हटलेलं आहे. तुमचे डोळे सांगतात, तुमचे हावभाव सांगतात, तुमचे विचार सांगतात, तुमचं वर्तन सांगतं, तुमच्या अवतीभोवतीची हवा सांगते. आपण करतो ते सद्गुरूंना समजतं की समजत नाही अशी शंका धरू नका. आणि त्यांना काय काय समजलं, हे समजलंय का, ते समजलंय का असंही धरू नका. तुमचं एकूण जीवन बदललेलं तुम्हालाही समजेल, तुमच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याला सद्गुरूंना समजेल, आणि बाहेरही सद्गुरूंना समजतंच समजतं असं होऊ शकत नाही. त्यामुळं तशा तऱ्हेने या दोन्ही गोष्टी की हा अंतरंग सहवास कसा मिळत नसेल तर मग थोडा मिळतो त्याच्यात अधिकाधिक आम्ही त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, आणि दुसरं म्हणजे जे गुण आहेत ते गुण कोणकोणत्या गुणांचा अंगीकार करायचा पहिला प्रश्न, हे तर इथं दिवस रात्र सांगितलं जात आहे. त्यामुळं त्या तऱ्हेनी आपण विचार करणं गरजेचं आहे. ज्यांनी प्रश्न विचारलाय ते मला माहिती आहेत, ते खरोखरच तशा प्रकारे करतायत. त्यांना हवे की अजून मी काय करू, अजून खोलीच वाढवायची आहे. लांबी रुंदीपेक्षा खोली खूप महत्वाची आहे. त्या तऱ्हेनी तुमच्या हातून हे सगळं निश्चित घडेल असं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जागरूकपणाने पाहणारेच आहात परमार्थाकडे. त्यामुळे जेवढा सहवास तुम्हाला मिळतो आहे तेवढ्या सहवासामध्ये देखील हे सोनं करून घेणं शक्य आहे. याचं कारण मी तुम्हाला असं सांगतो की हे सांगण्यासाठी देखील वारंवार सद्गुरू तुमच्यात येत आहेत. नाहीतर अशी परिस्थिती असते की सद्गुरूंची आणि तुमची भेट वर्षातून एक दोनदाच होते, फार तर अजून दोन त्याच्यामध्ये भर घाला. दिवस रात्र सद्गुरू तुमच्या समोर आहेत, सद्गुरूंना तुम्ही पाहता आहात, तुम्ही ऐकता आहात, त्यामुळं तुम्हाला हे तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. ते जे सांगतायत ते हेच सांगतायत जे तुम्ही विचारताय ते. आता कोणतीही यादी नाही दिली जाणार एवढं मात्र तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला तुमच्या तऱ्हेने हे समजतंय आणि नेमकेपणाने समजतंय. तर तशाच पद्धतीने तुम्ही हे समजून घेणं अपेक्षित आहे असं मी तुम्हाला सांगेन. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपान महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.